अध्याय 18वां श्लोक 33वां धृत्यायया धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेना अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी। तरी उदेदिया दिनकरु चोरीसी थोके अंधारु का राजाज्ञा अव्यवहारु कुंठवी जेवी नाना पवनाचा साटू वाजीनिरिया नीटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ का अगस्ती चेनी दर्शने सिंधु घेऊनी ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती हे असो पावो उचलिला मदमुख न ठेविती खाला गरजोनी पुढा आला सिंहू जरी तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडिती उही इंद्रिया विषयांचिया गाठी अपैसया सुटती किरीटी मन मायेच्या पोटी रिगती दाई अधोर्ध्व गुढे काढी प्राण नवांची पेंडी बांधो निघाली उडी मध्यमे माझी संकल्प विकल्पांचे लुगडे सांडूनी मन उघडे बुद्धी मागीले कडे उगीची बैसे ऐसी धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टाची संभाषणे सांडिवी जती मग आघवीची सडी ध्यानाच्या आतुल्या मढी कोंडी जती निरवडी योगाचीये तरी परमात्मया चक्रवर्ती उगाणिती जवहाती तव लाचू न घेता धृती धरी जती जया ते गा धृती येथे सात्विक हे निरुते ऐक अर्जुनाते श्रीकांतू म्हणे।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनु विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नाव मिवांभसी तस्माद् यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। भगवंत स्थित प्रज्ञ किंवा प्रज्ञा प्रतिष्ठित होणं याचं तत्वज्ञान सांगताहेत। या तत्वज्ञानामध्ये बुद्धी युक्त होणं बुद्धी युक्त झाल्यानंतर त्याच्याही पुढे जाऊन तिच्यामध्ये आत्मभावना परिपूर्ण होणं आणि बुद्धी आणि भावनेच्या योगानी त्याला शांती प्राप्त होणं आणि सुख प्राप्त होणं अशी परंपरा सांगतात। आणि हे सर्व होण्यासाठी म्हणून कामना म्हणजे राग आणि द्वेष विषयांसंबंधी तिटकारा विषयांची आवड कामना आणि द्वेष रहित होऊन विषयांमध्ये वर्तन करण्याची कला प्राप्त करावी असं भगवंत सांगतात. कोणतंही कर्म करत असताना राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता विषयामध्ये वर्तन करणं आणि कर्माचं आचरण करणं हे जर जमेल तर मग पुढची सगळी परंपरा सोपी आहे. यामुळे काय होतं तर यामुळे शांती प्राप्त होते आणि शांती प्राप्त झाल्यानंतर सुख प्राप्त होतं अशी परंपरा भगवंत सांगतात. त्यामुळे स्थिर बुद्धीची प्राप्ती, त्या स्थिर बुद्धीमुळं भावनेची प्राप्ती, भावना हा विशिष्ट शब्द भगवंतांनी वापरला, बुद्धी विरुद्ध भावना अशा प्रकारे साधारण विचार केला जातो. माझ्या ठिकाणी तेवढा भाव नाही असं व्यक्ती म्हणते, मी बुद्धिमान आहे किंवा मी बुद्धीनी समजून घेतो पण माझ्या ठिकाणी भावना नाही असं व्यक्ती म्हणते. भगवंत असं म्हणतात बुद्धी असेल तर भावना असलीच पाहिजे, तर मग बुद्धीच्या ठिकाणी काहीतरी कमतरता आहे असं तू समज, असा याच्यात अप्रत्यक्ष अर्थ आहे. याचा अर्थ तू बुद्धीचा अहंकार वाहतोस, मी बुद्धिमान आहे अशा प्रकारे मदबुद्धियुक्त अशी तुझी बुद्धी आहे असा भगवंतांचा अभिप्राय आहे. केवळ बुद्धी आणि माझी बुद्धी याच्यात फरक आहे. माझी बुद्धी याच्यामध्ये माझ्या प्रकृतीचा जोर बुद्धीवर येतो. जर मी संशयी असेल तर संशय बुद्धी, मी अविश्वासी असेल तर विश्वास न ठेवणारी बुद्धी, मी मत्सरी असेल, माझी प्रकृती मत्सरी असेल तर मत्सर बुद्धी, द्वेषी असेल तर द्वेष बुद्धी, अशी बुद्धी निष्पक्षपातीपणाने विचार करू शकत नाही. नुसती बुद्धी ही परमेश्वराच्या किंवा परमात्म्याच्या अतिशय जवळची समजली जाते, त्या बुद्धीतच परमात्म्याचा प्रकाश पडतो असं असल्यामुळं स्थिर बुद्धी त्याच्या पाठोपाठ भावना ही यायलाच पाहिजे. जेव्हा स्थिर बुद्धी होते तेव्हा सर्वाभूती भगवत भाव, सर्वांच्या कल्याणाचा भाव, स्वार्थ भाव जवळजवळ जाणं, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी अशा प्रकारचा व्यापक आत्मभाव, या सर्व गोष्टी स्थिर बुद्धीच्या पाठोपाठ प्रवेश करतातच. म्हणून स्थिर बुद्धी ज्याची झालेली आहे त्यांच्या प्रार्थना देखील बघा. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, ही भावना आहे. स्थिर बुद्धीच्या नंतरच ती निर्माण होऊ शकते. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, ही जी प्रार्थना आहे, हे जे मागणं आहे, पसायदान आहे, ते स्थिर बुद्धीच्या पाठोपाठच येऊ शकतं असं असल्यामुळं स्थिर बुद्धी आणि स्थिर बुद्धीच्या ही पुढे जाऊन भावना जर निर्माण झाली तर त्या भावनेनी शांती आणि शांतीमुळे सुख अशी परंपरा भगवंतांनी सांगितली. कामना त्याग आणि आत्म्यामध्ये संतुष्ट हे जे मूळ सूत्र आहे या सूत्राला धरूनच सर्व चाललेलं आहे. मागच्या वेळेला आपला हा श्लोक झालेला आहे. युक्तीची कडसणी ज्याला प्राप्त झाली हा युक्त शब्द अनेक ठिकाणी भगवंतांनी वापरला. थोडा थोडा संदर्भ जरी प्रत्येक ठिकाणी बदलल्यासारखा वाटला तरी देखील एकूण अन्वयार्थ हा समानच आहे, त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही. हा युक्त हा शब्द अगदी शेवटपर्यंत भगवद्गीतेमध्ये सतत येत राहिला. आणि जेव्हा जेव्हा युक्त असं भगवंत म्हणाले तेव्हा तेव्हा तो शांतीला प्राप्त होतो हे सांगायला ते राहिले नाही. युक्तः कर्म फलम त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम. युक्त हा कर्मफलाचा त्याग करून शांती प्राप्त करतो. भगवंत असं म्हणतात की अशा प्रकारे शांतीचा आणि सुखाचा विचार केल्यानंतर इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनु विधीयते तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नाव मीमांभसी. मात्र अशाही पुरुषांनी जो अशा प्रकारे शांतीला प्राप्त झाला अशाही पुरुषांनी विषय प्रवृत्त अशा इंद्रियांच्या ठिकाणी जर त्याचं मन जाईल, कदाचित जाईल, व्यक्ती आहे, माणूस आहे, त्यामुळे शक्य आहे की जाईल देखील. एकदा जमलं म्हणजे कायमचं जमलं अशा भ्रमात न राहता सातत्याने प्रयत्न करत राहणं हे परमार्थामध्ये आवश्यक आहे. त्यामुळे धोक्याची सूचना भगवंत देऊन राहिलेत. शांती आणि सुखापर्यंत ही व्यक्ती पोचल्यानंतर दिलेली धोक्याची सूचना आहे. विषय प्रवृत्त अशा इंद्रियांच्या पाठोपाठ जर मन जाऊ लागलं, इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनु विधीयते तदस्य हरती प्रज्ञा, त्याला प्राप्त झालेली प्रज्ञा त्याच्या ठिकाणून नाहीशी होईल. सवलत कोणालाच नाही. साधकाला बंदिस्त करून ठेवलेला आहे आणि सिद्धाच्या पक्षी सिद्धाला मात्र मग सवलत दिलेली आहे. एकदा प्राप्त झालं म्हणजे प्राप्त, आता तू काही काळजी करू नको, आता तू कसाही वाग, यावत इच्छा तू वाग, जशी इच्छा होईल तसं वर्तन कर, अशी सिद्धांनाही. आणि याच्यावर विनोबा असं म्हणतात की अशा प्रकारचा अर्थ साधकच फक्त काढू शकतो. जसं सामान्य मनुष्य म्हणतो की वयाच्या 40 पर्यंत भरपूर कमावेन, पुष्कळ पैसे शिल्लक टाकेन आणि मग आरामशीर राहील. ही जशी एक भावना असते तसं आत्मज्ञान संपादन करेन आणि मग मस्त. मग आत्मज्ञानी पुरुषाला कसलंही बंधन सांगितलेलं नाही. शास्त्र आत्मज्ञानी पुरुषाबद्दल विधी आचार याच्याबद्दल काहीही बंधन सांगत नाही. ही देखील तशाच प्रकारची एक भावना आहे. आपल्या कल्पना आहेत एवढंच, आपल्या कल्पनांमध्ये फक्त आपण असं म्हणतो इतकंच. जो 40 पर्यंत अथवा 45 पर्यंत खूप पैसे मिळवण्यात दंग झालेला आहे तो नंतर आराम करणं ही फार कठीण गोष्ट आहे. एक कोणी कोणी साधक देखील असं म्हणतो की आपली परिस्थिती चांगली मजबूत करून घेईन आणि मग परमार्थच करायचा आहे. फक्त गोष्ट अशी राहते की ज्या वयामध्ये परिस्थिती मजबूत करायला जातो तर तेच वय परमार्थ करण्यासाठी सक्षम समजलेलं आहे. त्याच्यानंतरच्या वयामध्ये हे शक्य होत नाही. चाळीशी ओलांडली की हे शक्य होत नाही. 50 नंतर तर मुळीच नाही, त्याच्या पुढे तर मुळीच नाही. जो कर्तृत्वाचा काळ आहे तो पैसे मिळवण्याकरता आणि परमार्थाकरता दोन्ही करता सारखाच आहे हे लक्षात येत नाही. असं असल्यामुळं ही केवळ कल्पना राहते. तसंच एकदा आत्मज्ञान संपादन करून घेऊ मग काय आहा आहा नाही, तो कसंही वर्तन करू शकणार नाही. विनोबा असं म्हणतात की 2 + 2 = 4 आणि 2 × 2 = 4 हा गणिताचा प्राथमिक सिद्धांत लक्षात ठेवला आणि त्या सिद्धांताच्या योगाने अतिशय सूक्ष्म गणित म्हणजे पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती, पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती, चंद्राची स्वतःभोवती फिरण्याची गती, चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती आणि चंद्र आणि पृथ्वी मिळून सूर्याभोवती फिरण्याची गती, हे सगळं लक्षात घेऊन कोणत्या अक्षांश रेखांशावरून किंवा ज्या अक्षांश रेखांशावरून आपण यान सोडणार आहोत ते कोणत्या दिशेला आणि कसं जाणार आहे ती नेम धरून सोडण्याची गोष्ट नाही, सगळे फिरतायत. असं सूक्ष्म गणित जो शिकला तो आता गणिताचे प्राथमिक नियम झुगारून देईल असं नाही. तो देखील 2 + 2 = 4, 2 × 2 = 4 या बंधनामध्येच पुढचं गणित वापरणार. तशा प्रकारे जो प्राथमिक संयमानी बुद्धी स्थिरतेच्या दिशेपर्यंत दशेपर्यंत जाऊन पोचला तो आता त्याच्याही पुढे गेल्यानंतर या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत तो उडून त्या उडून लावेल असं नाही. रामकृष्ण म्हणत असत की गच्चीवर गेल्यावर लक्षात येतं की ज्या चुना आणि विटांच्या पायऱ्या होत्या त्याच चुना आणि विटांची गच्ची, पण पायऱ्यांचं महत्व कमी नाही झालेलं. त्यामुळं ज्या प्राथमिक स्थितीतून तो इथपर्यंत पोहोचला त्या प्राथमिक स्थितीला म्हणजे इंद्रिय संयमनाला तो कधीही कमी महत्व देणार नाही. त्यांनी ते देऊ नये, जर तसं तो देईल तर त्याचीही नाव भरकटेल असं भगवंत सांगतात. वायूर नाव विमाम भसी, जसं वाऱ्यामध्ये वादळामध्ये सापडलेली नाव कशीही भरकटून जाईल, तसं इंद्रियाणाम ही चरताम यन मनोनुविधी येते. इंद्रिय प्रवृत्त मनाच्या मागोमाग जर प्राप्त पुरुष जाईल तरी देखील चालणार नाही. त्यांनी सर्व काळी संयम पाळणंच गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर त्याला हे सांगायलाही लागणार नाही की तू संयम पाळणं गरजेचं आहे. ही सूचना आहे तरी कोणासाठी? ही सूचना प्राप्त पुरुषाकरता आहे का? त्याला ती सवय लागलेली आहे. आता तो संयमातच राहील, पण साधकांनी देखील असं समजू नये हे समजण्यासाठी म्हणून सिद्ध पुरुषाला दिलेली ही सूचना आहे. इंद्रिय जे जे म्हणती तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू, आपण तरतोय असं वाटत असतानाच बुडतील. एकदा असं झालं की भगवान व्यासांना नदी ओलांडायची होती आणि व्यास नदीपाशी उभे होते. नदीला तर बरंच पाणी होतं, नावेची वाट पाहत ते उभे होते. तर गोपी आल्या आणि गोपींनी पाहिलं की स्वतः वेदव्यास नदी ओलांडण्यासाठी म्हणून नावेकरता थांबलेले आहेत. व्यासांच्याच प्रवचनात त्यांनी ऐकलेलं होतं की उत्तम भगवत भाव असेल तर भवसागरच काय, पाण्यावरून देखील चालत जाता येईल असं व्यासांच्याच प्रवचनातून गोपींनी ऐकलेलं होतं. गोपींना मोठं आश्चर्य वाटलं की व्यास इथं उभे राहावेत. त्यांनी व्यासांना असं विचारलं की आपण इथं नावेची वाट पाहत उभे कशा करता राहिलेले आहात, तर ते म्हणाले पलीकडे जायचंय. तेव्हा गोपी असं म्हणाल्या की आपण पाण्यावरून चालत पलीकडे नाही जात. तर व्यास म्हणाले की ती कला मला नाही अवगत. त्या म्हणाले पण आपणच प्रवचनात सांगितलं आणि आपण प्रवचनात सांगितलं तेव्हापासून आम्ही नदी नावेनी नाही तर आम्ही पायाने ओलांडून पलीकडे जातो. व्यास आश्चर्यचकित झाले. व्यास म्हणाले की अशा प्रकारे आपण जाता हे मला माहित नव्हतं, त्या म्हणाल्या की आपणच सांगितलं की भगवत भाव जर परिपूर्ण असेल आणि अहंकार किंचितही नसेल तर भवसागरच काय. पण पाण्यावरून देखील सहज चालत जाता, भवसागर तर चालत जाल पण पाण्यावरूनही जाता, भवसागर तर तरणारच. असं म्हणून गोपी निघून जायला लागल्या, नदी ओलांडून जायला लागल्या. जाता जाता मागं वळून पाहिलं तर व्यास आश्चर्यचकित होऊन गोपींकडे पाहत होते. आणि त्याच्यातल्या एका गोपीला असं वाटलं की यांच्या प्रवचनानंतर आम्हाला लगेच जमायला लागलं आणि हे मात्र तीरावर उभे उडली लगेच खाली गेली. ज्या क्षणाला अहंकार आला त्या क्षणाला बुडाली. सवलत कोणालाही नाही, इंद्रिये जे जे म्हणती तेची जे पुरुष करीती ते तरलेची न तरती विषय सिंधू, तरता हेत असं वाटेपर्यंत बुडतात. जैसी नाव थडिये ठाकिता जरी वरपडी होय दुर्वार्ता तरी चुकलाही मागवता अपावो पावे. अगदी पलीकडच्या तीराला टेकता टेकता नाव अगदी जवळ आलेली आहे. 5-10 फुटाचं अंतर राहिलेलं आहे, 2 मीटर 3 मीटर एवढंच अंतर राहिलेलं आहे. आणि काही गडबड झाली तर ती नाव देखील बुडते. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके. तसं प्राप्त पुरुषांनी देखील प्राप्ते ही पुरुषे प्राप्त पुरुष देखील सहज चाळा म्हणून जड इंद्रियांशी खेळेल. ज्ञानेश्वर महाराज सूचना देत आहेत, सहज कौतुक म्हणून जरी इंद्रियांशी खेळेल तरी देखील तरी आक्रमिला जाण दुःखे सांसारिके, सगळी सांसारिक दुःख त्याच्या मागो परत येतील. माझ्या माहितीचं एक संत म्हणून ओळखले जाणारे किंवा समाजात मान्य असणारे आपल्या केंद्रात येऊन गेले, स्वामीजींनी त्यांचं स्वागत केलेलं होतं. माझ्या अपार्टमेंट मध्ये स्वामीजींच्या शेजारी बसलेले होते. थोडस प्रबोधनपूर्ण बोललेले देखील होते. ते गेल्यावर स्वामीजींनी असे उद्गार काढले की महाराज अजून लहान आहेत, त्यांना थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे, असे उद्गार स्वामीजींनी काढलेले होते. आम्ही आत गेलो स्वामीजींबरोबर, महाराज होते, नंतर महाराज बाहेर पडले आणि स्वामीजी म्हणाले की महाराज अजून लहान आहेत, त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. कोणत्या अंगाने लहान आहेत म्हटले, कारण महाराजांची मुलं तसं जर पाहायचं झालं तर मुलं त्यांची चांगली मोठी होती, कॉलेजमध्ये शिकत होती. नंतर मी देखील 2-3 वेळेला त्या गावाला गेलो तेव्हा महाराजांकडे गेलेलो होतो. असंच 4 वर्षांनी परत त्या गावात मी गेलो तेव्हा मला असं कळलं की महाराजांना अशी इच्छा झाली की आपला विवाह जेव्हा झाला तेव्हा आपण अपूर्ण होतो, आपण पूर्ण नव्हतो. आता आपण पूर्ण पुरुष झालेले आहोत, आपल्याला आत्मज्ञान झालेलं आहे, पूर्ण पुरुषाची संतती हवी अशी महाराजांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली. त्यांच्याकडे येणाऱ्या एका तरुण मुलीला दिवस राहिले. हे जेव्हा गावात समजलं तेव्हा लोक जमा झाले. महाराज जिथं नोकरी करत होते तिथून त्यांना काढून टाकलं गेलं. त्या मुलीला आई वडिलांनी महाराजांकडे आणून सोडलं. महाराजांची तरुण मुलं पत्नी माहेरी निघून गेली, महाराजांची नोकरी गेली. त्या मुलीला आई वडिलांनी महाराजांकडे आणून सोडलं, महाराजांची पत्नी आणि मुलं महाराजांना सोडून गेली. लोकांनी येऊन सांगितलं या गावात राहायचं नाही, इथून पुढे या गावात दिसलात तर याद राखा. महाराजांना गाव सोडून जायला लागलं. आता कुठे आहेत कोण जाणे अशी मला माहिती मिळाली. इथून गेले खरे, कुठे गेले काही कल्पना नाही. प्राप्तेही पुरुषे इंद्रिय लाळीली जरी कौतुके, तो स्वतःला काही समजत असला तरी समाज आणि समाजाच्या बंधनामध्ये जर नाही राहू शकला आणि इंद्रियांशी कौतुकानी खेळला तरी देखील भयंकर परिणाम झाले खेरीज राहणार नाही. तरी आक्रमीला जाण दुःखे सांसारिके, सांसारिकाच्या वाट्याला येतात तशी सगळी दुःख त्याला प्राप्त झाल्याखेरीज राहणार नाही. अशा परिस्थितीत त्यांचा बोध टिकून राहणं, त्यांची बुद्धी सुस्थिर राहणं, बुद्धी ढळली म्हणून तर ही गोष्ट घडली. स्थित प्रज्ञता आणि इंद्रियांशी असणारं आपलं स्वतःचं वर्तन, आपणच आपल्याला इंद्रिय समजतो, इतकी अडचण आहे. म्हणून पुढच्या श्लोकामध्ये भगवंत कन्क्लूड करतायत. भगवंत असं म्हणतायत, तस्माद म्हणून यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ज्यांनी आपली इंद्रिय त्या इंद्रियांच्या अर्थापासून म्हणून विषयांपासून निगृहितानि सर्वशः सर्व प्रकारे आवरून घेतलेली आहेत, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची प्रज्ञा ही प्रतिष्ठित होते. इथं अडलंय असं इंद्रिय आणि इंद्रियांचे अर्थ म्हणजे विषय याच्याविषयीचं वर्तन याच्या बाबत फार मोठा अडलेला आहे. भगवंतांनी हा 68वा श्लोक आहे बर का, 58वा श्लोक झाल्यानंतर 58वा श्लोक आहे. यदा संहरते च अयम कुर्मोंगानी व सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इथं हा विषय सुरू झाला इंद्रिय नियमनाचा. 58वा श्लोक आहे आणि 68वा श्लोक म्हणजे 11 श्लोक लिहायला लागले. 11 श्लोक भगवंत बोलतायत. इंद्रिय नियमन आणि विषय सेवन हे जर जमलं नाही तर कशी अडचण आहे आणि कशा विशिष्ट नियमाने राहायला पाहिजे. राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियैहि चरन आत्मवश्यैहि विधेयी आत्मा प्रसादमधिगच्छति प्रसादे सर्व दुःखानां हानिहि अस्य उपजायते प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिहि पर्यवतिष्ठते नास्ति बुद्धिहि अयुक्तस्य नच अयुक्तस्य भावना नचा भावयत शांती अशांतस्य कुत सुखम. हे विज्ञान देखील शांतीपासून सुखापर्यंत हे देखील याच्यामध्येच सांगितलं. पण हा जो मूळ विषय आहे तो जेव्हा धोका दिसेल तेव्हा जसं कासव इंद्रिय आवरून घेतं तशा प्रकारे आतला रस आवरून घेणं. मनुष्याला इंद्रिय आत घेता येत नाहीत कासवाला जशी घेतात तशी, हे लक्षणाने घ्यायचं. इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः इंद्रिय आपल्या अर्थापासून आवरून घेणं किंवा विषयापासून इंद्रिय आवरून घेताना बाह्य इंद्रिय नाही तर आतला रसच आत्म्याशी संलग्न असल्यामुळं इंद्रियांच्या ठिकाणी न ओतणं कधी कधी आपणहून आपला रस इंद्रियांच्या ठिकाणी ओततो. जाऊ देत काय होतंय, असा ओततो आपण रस. आहोत आपण साधक, पण सारखाच कोण साधक राहतो काय, असं विषय समोर आल्यावर म्हणतो. आणि आतल्या रसाला थोडी ढील देतो, थोडी सवलत देतो, थोडी मुभा देतो, आणि त्यामुळे मग काय अनर्थ घडून येतो ते सांगण्यासाठी म्हणून 11 श्लोक भगवंतांनी खर्ची घातले. त्याच्यातल्या अर्थात 3 श्लोकांमध्ये भगवंत एका पूर्ण जीवनाचं देखील रहस्य उलगडून सांगतात. म्हणून हा जो यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, या 58व्या श्लोकाचं हे निगमन समजलं जातं. शास्त्रामध्ये सिद्धांत मांडायचा, त्या सिद्धांताची सर्व बाजूनी दखल घेऊन त्याच्याबद्दल चर्चा करून त्याचं विश्लेषण करायचं, तो प्रतिष्ठित करायचा, आणि ते झाल्यानंतर परत एकदा तो सिद्धांत बोलायचा, त्याला निगमन असं म्हणतात. भगवद्गीतेमध्ये असं सिद्धांताचं निगमन अवश्यमेव झालेलं आहे. जसं मागच्या वेळेला आपण पाहिलं की अर्जुनाचा जो मोह होता, भगवद्गीता सांगण्याचं मूळ कारण हा अर्जुनाला झालेला मोह, त्यामुळे मोह स्मृतीनाश आत्मनाश अशी जी परंपरा आहे ही बोलल्यानंतर त्याचं निगमन 18व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्याच मुखाने केलं. नष्टो मोहा स्मृती ही लब्ध्वा तत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी, माझी बुद्धी स्थिर झाली. गतसंदेहा करिष्ये वचनम तव, हे सगळ्या भगवद्गीतेचं निगमन आहे. मुख्यतः अर्जुनाला जो मोह झालेला होता तो मोह आता नष्ट झाला अशी अर्जुन कबुली देतो, आणि म्हणून भगवद्गीता ही अर्जुनाच्या मोहाला दूर करण्यासाठी सांगितली जाते हे सिद्ध होतं असं शास्त्री पंडित म्हणतात. सिद्धांत सांगायचा, त्याचा पुष्टार्थ विवरण करायचं, आणि परत एकदा तो सिद्धांत सांगायचा, त्याचा पुनरुच्चार करायचा. तशा प्रकारे इथं घडलं. यदा संहरते चायम कुर्मोंगानिव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता तस्माद् यस्य महाबाहो. बघा आता हा श्लोक. निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रिय आपल्या इंद्रिया पासून म्हणजे विषयांपासून ज्यांनी सर्वशः उत्तम रीतीने आवरून घेतली त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित होते. याच्यावर आश्चर्य म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी 58व्या श्लोकाच्या निरूपणाकरता ज्या ओव्या लिहिल्या त्याच ओव्या लिहिल्या. निगमन कशावरून सिद्ध होतं बघा तिथं काय ओव्या लिहिल्या. का कूर्म जियापरी उवाईला अवेव पसरी ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण तैसी इंद्रिय आपैती होती. जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. इथं ज्ञानेश्वर महाराजांचं निरूपण बघा. म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. इंद्रिय जर आपणच आपल्याला अशा रीतीने सहकार्य करायला लागली, विषयांपासून दूर व्हायला लागली, याच्यात लक्षात ठेवा की इंद्रिय म्हणजे जसं डोळा तसं डोळ्याचा पाहण्याचा रस असणार अंतर आत असणार इंद्रिय, कान कानाचा ऐकण्याचा रस असणारं जे अंतेंद्रिय आहे ते आत असणारं अंतर इंद्रिय आहे ते, तर या अंतर इंद्रियाबद्दल ते बोलतायत. म्हणून आपुली आपण पेया जरी इंद्रिये येती आया, तिथून रस गेला तर मग डोळा पाहिल न पाहिल, नायकणे ते कान चिटाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते वाळी जीभची गा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग प्रश्न नाहीये, तुम्ही भलत्या सलत्या विनोदाला हसूच शकत नाही, प्रश्नच येत नाही. तुम्ही नाही ती दृश्य पाहूच शकत नाही, प्रश्नच येत नाही. आतून जर रस गेला, आतल्या अंतर इंद्रियांचा जर रस गेला तो जर असेल तर वरी वरी पालवी खुडीचे आणि मुळी उदक घालीचे असं जर होत असेल तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणून आतला रस जर गेला तर तरी अधिक काही धनंजया सार्थक असे, तर त्याच्यापेक्षा अधिक काही सार्थक आहे. देखही कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, बरोबर आहे, ती चोवी आली. कूर्म जिया परी उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपण पेची. इथं म्हटलंय आपुले आपण एवढंच, ना तरी इच्छावसे आवरी आपण पेची, तैसी इंद्रिये आपैती होती. दुसरी ओवी तशीच आली. जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगैन परिसपा. 11-11 श्लोक खर्च झाले. म्हणून हे 11 श्लोक आहेत, त्या 11 श्लोकातले जे 3 श्लोक आहेत, बुद्धीच्या नाशाची परंपरा आणि त्याच्या विरुद्ध बुद्धी स्थिर होण्याची जी परंपरा उभी केली ते श्लोक, हे जे बुद्धी स्थिर होण्याची परंपरा सांगणारे जे श्लोक आहेत, तर ते विशेष कथन समजलं पाहिजे. एरवी या 11 श्लोकांमध्ये फक्त इंद्रिय नियमन एवढा एकच विषय भगवंत बोलत राहिलेले आहेत. जी आपल्याला खरी अडचण आहे त्याला भगवंतांनी एवढं महत्व दिलं, आणि आधीच्या दोन गोष्टी त्या नुसत्या सांगितल्या आणि संपवल्या. दुःखेशु अनुद्विग्न मनः, सुखेशु विगतस्पृह, करा अभ्यास. काय आत्ता तुम्हाला दुःख झालं, जमलं नाही, परत थोड्या वेळाने अजून एखादं दुःख होणार तेव्हा जमेल. प्रत्येक वेळेला प्रयत्न करत राहा, दुःख होईल, उद्विग्नता न येऊ देण्याचा अभ्यास करा. सुख होईल, आत्ता झालं, जमलं नाही, स्पृहा वाढली, परत जेव्हा सुखाचा प्रसंग येईल तेव्हा तर सावध राहा, तेव्हा तर स्पृहा येऊ देणार नाही असा प्रयत्न करा. यस सर्वत्र अनभिस्नेहा, ममतेनी कुठंच राहू नका. स्नेह म्हणजे ममता, ममताजन्य वर्तन कुठेही करू नका. आत्ता चुकलं पुढच्या वेळेला सांभाळा. जमलं नाही तुम्हाला, मुलाशी फार प्रेमानी वागत आहात, जणू आपला आत्मा म्हणून मुलाकडे पाहत आहात, मुलगा उलटून बोलला, तेव्हा तर सावध राहा. तुमच्या मनासारखं वागला नाही तेव्हा तर सावध राहा. आता तरी ममता सोडा, अभ्यास करताच येणार आहे. स्नेह सोडून वर्तन करण्याचा अभ्यास करायला संधीच संधी आहे. पण या इंद्रियांबद्दल मात्र भगवंतांनी फार मोठं निरूपण केलं. आत्ता एखाद्याचा तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीचं अभिनंदन करायला गेलात, ठीक आहे, तुम्हाला नंतर लक्षात आलं पुढेही आहेच आहे. यावर्षी मुलगा पास झाला, फार बरं वाटलं, पुढच्या वेळेला पास झाला तर वरवर बरं वाटू देत, बरं वाटू नये असं नाही. विनोद म्हणतात मुलाचं लगीन ठरलं, फक्त बँड बाजा वाजवू नका, बाकी लग्न करा. लोकांना काय म्हणून त्रास, तुमच्या मुलाचं बँड बाजा कशाला वाजवता, तेवढं तर आवरू शकाल, तेवढं तर अभिनंदन करायला जाणार नाही. मुलगा झाला, साखऱ्या वाटाल, वाटा, साखऱ्या वाटा, पण त्याच्यापेक्षाही जास्त हुरळून तर जाऊ नका, एवढं तर करता येईल, असे प्रसंग वारंवार येतील असं त्यांना सांगायचंय. पण हे जे चुकलात बरोबर याल, चुकलात बरोबर, पण इंद्रियांच्या बाबत चुकलात तर संस्कार होतो, त्याचं ध्यान स्मृतीमध्ये जातं आणि मग विषयाचं चिंतन सुरू होतं, हा इंद्रियांच्या बाबत मोठा अनर्थ घडू शकतो, म्हणून त्याच्याबद्दल मात्र विस्तृत भगवंतांनी लिहिलं. तस्मात यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः, इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून ज्यांनी इंद्रिय संयमन केलं आणि आपलं पालुपद आहे आत्मनी एव आत्मनः तुष्टः, जो इंद्रिय मन बुद्धीनी म्हणजे आपण ज्याला आत्ता सद्यस्थितीत मी असं समजतो, तो सगळा मी जेव्हा आत्म्यामध्ये रममाण होईल, आपल्या आत्म्यामध्येच जेव्हा आपण संतुष्ट होऊन राहू, तसंही बघा की इंद्रियांना जो विषय आहे त्याच्यापेक्षाही त्या विषयांमध्ये आपण संतुष्ट होतो, त्या विषयांपेक्षा देखील, त्या संतुष्टतेपेक्षा देखील जर अजून वरिष्ठ असं संतुष्टतेचं साधन मिळालं तरच इंद्रिय देखील ऐकतील, तुम्ही देखील इन टोटॅलिटी तुम्ही तेव्हाच ऐकाल. त्यामुळे इकडून रस काढून घेतला तर कुठेतरी रस निर्माण होणं आवश्यक आहे, तरच तुम्ही काढून घ्याल. म्हणून आत्म्यामध्ये रमण आणि इंद्रिय जय, आत्म्यामध्ये रमण आणि दुःखामध्ये उद्वेग होऊ न देणं, सुखामध्ये स्पृहा न वाढवणं, वितराग भय क्रोध क्रोधाह, अशा रीतीने सगळंच अनुराग, विषयाबद्दलचं प्रेम, भय आणि क्रोध हे कमीत कमी असणं किंवा नाहीस होणं, हे एकाच वेळेला सायमल्टेनियसली युगपत एकाच वेळेला होणाऱ्या अशा गोष्टी असल्या पाहिजेत, तरच तुम्ही हे करू धजाल, नाहीतर करूच धजणार नाही. तेवढी तयारी कच्ची असते म्हणा. गोंदोलेकर महाराज सांगत असत एक गोष्ट, की एक साधू एका गावाच्या बाहेरच्या मारुतीच्या देवळामध्ये येऊन उतरला आणि त्यांनी चातुर्मासात त्या देवळात राहून वस्ती करून प्रवचन केली. खेड्यातले लोक तिथं ऐकायला येत असत, त्याच्यापैकी चार पाच वृद्ध मंडळी तर अगदी कायम त्याच्या सहवासामध्ये, मग सकाळी यायला लागली, कधी कधी दुपारी यायला लागली, त्याच्याबरोबर थोडी साधनाही करायला लागली. साधू महाराजांचा जो मुक्काम होता तो मुक्काम संपण्याची तशी वेळ जवळ आलेली होती त्या गावातला, आणि ते वृद्ध देखील आपल्या अडचणी तक्रारी सांगत होते. एक म्हणत होता की माझी पत्नी गेली आणि तेव्हापासून माझे हाल सुरू झाले, मला वेळेवरी काहीच मिळत नाही, आंघोळीचं पाणी, चहा, जेवण या गोष्टी वेळेवरी मिळणं फार कठीण झालंय, मला एक एक दिवस काढणं कठीण झालेलं आहे. तर दुसरा सांगत होता की मुलगा कर्जबाजारी झाला, त्यामुळे जवळचं सगळं गेलं, माझंही गेलं सगळं, आणि दरिद्री अवस्थेमध्ये आता या वयामध्ये मला राहायला लागतंय. अशा प्रकारे प्रत्येकाने, तीन चार जणांनी प्रत्येकाने आपापली दुःख सांगितली आणि ते असं म्हणत होते साधुबुवांना की आपण भेटलात म्हणून आम्हाला जरा दिलासा आला. साधुबुवा म्हणाले, पटलं ना तुम्हाला की संसारामध्ये कसलाही आधार नाही आधार जर काही असेल तर एक राम हाच जीवनामध्ये आधार आहे. हो म्हणाले पटलं, आता तुम्ही सांगाल तसं करतो. साधू म्हणाले चला तर माझ्या मागोमाग, असं म्हणून साधू बाबा निघाले. काही अंतर गेल्यानंतर साधू बाबांनी मागं वळून पाहिलं तर ते एकटेच चालत होते, त्यांच्या मागं कोणी येत नव्हतं. कारण इथून निघून जायचं आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे, खरा आनंद काय आहे हा समजलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये इकडचा पाय सोडणं फार कठीण जातं, म्हणून इंद्रियांच्या बाजूचा पाय सोडता येत नाही अशी परिस्थिती होते. आता आणिक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझ सांगईन परिसपा. आता अजून एक पूर्णाचं चिन्ह सांगतो, म्हणजे खरे श्लोक झालेले आहेत चार. प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनः तुष्टः स्थित प्रज्ञः तदोच्यते, हा पहिला. आणि त्याच्यानंतरचे तीन, दुःखामध्ये उद्विग्न होऊ नका वगैरे, यस सर्वत्रान अनभिस्नेहः इत्यादी, यदा संहरते चायम कुर्मोंगानी व सर्वशा, चौथा. आणि या चौथ्या श्लोकाकरता 11 श्लोक सांगितले. त्याच्यामध्ये एक मात्र चांगलं झालं की स्थितप्रज्ञ होतो कसा, इंद्रियांच्या बाबत वर्तन करायचं कसं, याची एक खूण, याचा एक मार्ग भगवंतांनी दरम्यान सांगितला. राग द्वेष वियुक्त इस्तू पासून शांती आणि सुख प्राप्त होण्यापर्यंत. आता ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की आता पुढचं चिन्ह सांगतायत. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी, स्थितप्रज्ञ असतो त्याचं लक्षण चाललेलं आहे. यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे. ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र झोपलेली असतात, सर्व भूत मात्रांकरता जी रात्र असते, जे अज्ञान असतं, जो काळोख असतो, जी निद्रा असते, तस्याम त्याच ठिकाणी जागर्ती संयमी, त्या ठिकाणी संयमी मात्र जागा राहतो. मात्र या सगळ्या विवेचनामध्ये आधीच्या श्लोकांचा जो प्रभाव आहे भगवंतांच्या स्वतःच्या निरूपणावरचा, तो सुटलेला नाहीये. संयमी शब्द वापरलाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पुढचं चिन्ह सांगतो, पण तो संयमी असला पाहिजे हे भगवंत परत एकदा सांगतायतच. सर्वांकरता जी रात्र आहे, अथवा अज्ञान आहे, अथवा काळोख आहे, अथवा माया आहे, अज्ञान आहे, तस्याम जागर्ती, त्या त्या ठिकाणी संयमी मात्र जागा असतो. त्याला त्या ठिकाणी दिवस असतो, प्रकाश असतो, उजेड असतो, ज्ञान असतं, बोध असतो. ज्या ज्या बाबत सर्व भूतमात्रांना अबोध असतो, त्या त्या बाबत याला मात्र बोध असतो, असं भगवंत म्हणतात. आपल्याला ज्याच्या ज्याच्या बाबत आपण झोपलेलो असतो, त्या त्या सर्व गोष्टींमध्ये तो मात्र अत्यंत जागा असतो. आपण आत्मज्ञानाच्या बाबत अतिशय झोपलेले, बोध देखील हळूहळू व्हावा असं आपल्याला वाटत असतं. सगळं भोगत भोगत, सगळ्या गोष्टींचा अनुभव घेत मग आपल्याला ज्ञान व्हावं, कारण ज्ञान झाल्यानंतर मग भोगण्याची इच्छा संपते असं ऐकतो. त्याच्या आधी सगळं भोगून घ्यावं. आमच्या ऑफिसमध्ये एक माझ्या सहकारी होत्या, बाई होत्या, त्या मला म्हणायच्या की आता सगळं वाचून घ्यायचं, कादंबऱ्या, रहस्य कथा, कारण असं ऐकते की ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर मग आणि काही वाचायची इच्छा होत नाही, त्याच्या आधी मग सगळं एकदा वाचून तर घ्यावं. आणि मला विचारत होत्या खरं नवज हे. मी म्हटलं मी तर सगळं वाचतो, पेपर वाचतो, समोर येतील ती पुस्तकं पाहतो, तर त्या मला असं म्हणत होत्या हा काहीतरी सांगताय. आधी सगळं करून घ्या, खाऊन घ्या, पिऊन घ्या, फिरून घ्या, कारण आत्मज्ञान झाल्यावर मग कोण पाहणार, मग स्वित्झर्लंडला जायची इच्छा होणार नाही, त्याच्या आधी पाहून घ्या, काश्मीरला जाऊन या, मग होऊ दे का आत्मज्ञान, आत्मज्ञानाबद्दल काही अडचण नाहीये, ते होऊ देत, पण त्याच्या आधी सगळं करून घ्या. माणसाचं जीवनाला आला आणि काही करत नाही. मला शिबिरात मी गेलो तो शिबिरात मनोगत ऐकताना मला असं, तरुण छोटी मुलगी इंजिनिअरिंगला असणारी, ती मनोगत सांगताना असं म्हणत होती की तिच्या मैत्रिणी की आत्ताच्या काळात ड्रिंक्स घेण्याची थोडी तरी सवय करायला पाहिजे, कारण मग नंतर कॉर्पोरेट ऑफिसमध्ये गेल्यावर घ्यायला लागतंय असं म्हणतात. 18 वर्षांच्या 19-20 वर्षांच्या मुलांमध्ये मुलींमध्ये ही भावना, ती असं म्हणत होती की या कोणत्याही गोष्टीचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नाही. झोपलेले असतात, आपल्या स्वतःच्या हिताकरता झोपलेले, ज्ञानाकरता झोपलेले, आनंदाकरता झोपलेले, थोडा थोडा आनंद घेत राहतात कशातून आणि त्यालाच आनंद समजतात, आणि खरा आनंद जो आहे त्या आनंदापासून वंचित झालेले. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी, संयमी मात्र त्याबाबत अत्यंत जागरूक असतो. काम्य कर्मामध्ये रुची हे अज्ञान, हीच जणू रात्र. तसं म्हटलं तर खूप विवरण करताही येईल, नाहीतर आपण ज्या ज्या ठिकाणी जागृत असतो त्या ठिकाणी संयमी झोपलेला असतो, आणि संयमी ज्या ठिकाणी जागा असतो त्या ठिकाणी आपण अत्यंत निद्रिस्त असतो. कधीतरी बघू असं म्हणत असतो. गोंदवलेकर महाराजांकडेच घडलेला प्रसंग आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या एका गृहस्थांच्या मुलीचं लग्न झालं आणि ते मुलीला आणि जावयांना घेऊन महाराजांच्या दर्शनाला आले. दर्शनाला आल्यावर तो मुलगा कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरी करणारा होता त्या काळातला. महाराज त्याच्याशी बोलले आणि तोही खूप हुशार होता. आपण कसा जीवनाबद्दल विचार केलेला आहे असं महाराजांना सांगत होता. महाराज कौतुकाने ऐकत होते. महाराजांना म्हणाला की लग्न झाल्याबरोबर मी विमा उतरवला, की आपलं जर काही बरं वाईट झालं तर आपल्या बायकोची पंचाईत होऊ नये म्हणून मी विमा उतरवला असं म्हणाले. महाराज म्हणाले वा वा हे तुम्ही फार चांगलं केलं. बाजूच्या लोकांना म्हणाले पाहिलं ममत्व कसं असतं, जिच्याशी काही संबंध नव्हता तिच्याशी लग्न झाल्याबरोबर याला असं वाटलं की आपल्या नंतर देखील हिचे हाल व्हायला नकोत म्हणून यांनी विमा उतरवला. मग महाराजांनी त्याला सुचवलं की मग तुम्ही थोडस नाम देखील का नाही घेत, तर तो म्हणाला त्याला अजून बराच वेळ आहे, त्याला बराच अवकाश आहे, आत्ताशी तर मी तरुण आहे. म्हणजे मृत्यूच्या भयानी विमा उतरू शकतो बायको करता, पण मृत्यूच्या भयाने नाम नाही घेतायत, नाम नको, त्याला पुष्कळ अवकाश आहे म्हणतो. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने हे. ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र अत्यंत जागृत असतात त्या ठिकाणी मुनी मात्र ती रात्र पाहतो, त्या ठिकाणी तो अजिबात जागा नसतो. या ठिकाणी तीन शब्द तसे महत्वाचे, संयमी, पश्यतो आणि मुने हे, असं गीतेचे जे अभ्यासक आहेत त्याच्यातल्या काही अभ्यासकांनी या तीन शब्दांचे विशिष्ट अर्थ लावलेले आहेत. सर्व भूत मात्र ज्या ठिकाणी अत्यंत निद्रिस्त असतात त्या ठिकाणी संयमी मात्र जागा असतो. या संयमी मध्ये मगाशी जो युक्त पुरुष आहे तो युक्त पुरुष त्यांनी पाहिला गीतेच्या अभ्यासकांनी. आणि ज्या ठिकाणी सर्व भूत मात्र अत्यंत जागृत असतात तर ती निशा आहे असं मुनी पाहतो. तर हे जे पाहणं जे आहे त्या ठिकाणी अज्ञान आहे, अंधकार आहे, रात्र आहे, अबोध आहे, असं पाहणारा हा ज्ञानी असला पाहिजे. म्हणून या ठिकाणी अभ्यासकांना सांख्यनिष्ठ दिसला. तुम्हाला आठवतं का हा विषय सुरू जेव्हा झाला तेव्हा सांख्य बुद्धी सांगितलेली होती, आत्मविषयक बुद्धी. ती आत्मविषयक बुद्धी जपणारा ज्ञानी या पश्यतो या शब्दामध्ये अभ्यासकांना दिसला. आणि मुने हे याच्यामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियांना आवरून घेणारा आणि कर्म करणारा मुनी या शब्दांनी जे मौन सूचित होत, आवरून धरणं सूचित होतं, तशा रीतीने आपल्याला आवरून धरणारा आणि कर्मही करणारा असा योगनिष्ठ दिसला. म्हणून सांख्यनिष्ठा, योगनिष्ठा आणि युक्त जीवन असा हा काढलेला अर्थ देखील मला खूप चांगला वाटला. म्हणून या शब्दामध्ये सर्व भूत मात्र ज्या ठिकाणी अत्यंत झोपलेली आहेत त्या ठिकाणी युक्त पुरुष मात्र सावध असतो, जागा असतो. आणि सर्व भूत मात्र ज्या ठिकाणी अत्यंत जागृत असतात तर ती जागृती अज्ञान आहे असं सांख्यनिष्ठ आत्मनिष्ठ पुरुष पाहतो. आणि अशा जागृतीमध्ये आपल्या स्वतःला उत्तम रीतीने आवरून तो अशा बेताने कर्म करतो की ज्यामुळं राग आणि द्वेष निर्माण होऊ न देता शांतीपर्यंतची परंपरा गाठता येईल. हा श्लोक तसंही पाहायचं झालं तर अनेक ठिकाणी अनेक वेळेला याचा उल्लेख होतो असा हा श्लोक आहे. हा श्लोक आणि पुढं ही लक्षणं जवळपास संपतच आली. हा श्लोक झाल्यानंतर दोन वेळेला परत शांतीचं महत्व भगवंतांनी सांगितलं. आपण पुढच्या वेळेला बघू अर्थात की असं जीवन जो जगला तो शांतीचा अधिकारी कसा होतो. आपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्र मापहा प्रविशंती यद्वत तद्वत कामहा अयम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती न काम कामी. आणि विहाय कामान या सर्वान पुमाश्चरती निस्पृहा निर्ममो निरहंकाराहा स शांती अधिगच्छती. भगवद्गीता शांतीला जीवनात किती महत्व देते हे याच्यावरून लक्षात येतं. मला असं वाटतं पुढच्या वेळेला हा या निशा सर्व भूतानाम हा श्लोक घेऊन आपण पुढचे श्लोक पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी हरि हरि राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.